परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या या स्वामी माधवनाथ जन्मशताब्दी सांगता सोहळ्यासाठी मी सौभाग्यवती मोनिका निरगुडे सर्व साधक भक्तांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सद्भक्त श्रेयस जोगळेकर यांच्या प्रार्थनेने करूया।
सुखाने तृप्त होनी गगन रंगी रंगले निज रूपाची भेट घडुनी मिटुनी गेली वंचना हृदय तुमची स्पंदना जन्म मरणाठावनुरला मोक्षमय संसार तो स्वरूप विश्वी विश्वस्वरूपी नटुनी गेले पाहतो निज स्वरूपी भरुनी तरी तव पदी आराधना हृदय तुमची स्पंदना देवता अंधताही द्वैत भाषा लोपता स्त्री पुरुषता भेदनुरला हरिपदी सामावता निज रूपी मकरंद भरला पूर्ण झाली मंत्रणा हृदय तुमचि स्पंदना हे दयाला परम सुखदा हृदय तुमचि स्पंदना हृदय तुमचि स्पंदना हृदय तुमचि स्पंदना
एक महत्त्वाचं निवेदन करते. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं द्रोण कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कार्यक्रम चालू असताना प्रेक्षागृहातील प्रेक्षकांच्या डोक्यावरून तो कॅमेरा फिरताना आपल्याला जाणवेल. परंतु कृपया आपण आपलं लक्ष विचलित करून घेऊ नये, म्हणजे थोडक्यात मान वर करून बघू नये, ही सर्वांना विनंती. हे दयाळा परम सुखदा हृदय तुमची स्पंदना विनीत भावे करितो पूजन तव कृपेची याचना. ज्या परम दयाळू सद्गुरूंनी आपल्या सर्वांच्या हृदयाची स्पंदन व्यापून टाकली आहेत, त्या प्रेमस्वरूप सुखनिधान असलेल्या स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दीची सांगता साजरी करण्यासाठी आज आपण एकत्र जमलो आहोत. अनेकविध भावपूर्ण उत्सवांनी हे वर्ष भरलं गेलं. आपल्या सर्वांसाठी हा महोत्सव अत्यंत आनंददायी, उत्साहवर्धक आणि साधनेला पुष्टी देणारा असा ठरला. ही जन्मशताब्दी आपल्या सर्वांसाठी जणू एक स्मृती यात्राच ठरली आणि आज आपण पुन्हा एकदा त्यांचं स्मरण करण्यासाठी जन्मशताब्दीच्या सांगता समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. आपल्या या कार्यक्रमाला स्वामी मकरंदनाथांसोबत स्वामीजींचे दुसरे मानसपुत्र स्वामी माधवानंद हे देखील उपस्थित आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. तसंच पावसच्या स्वामी स्वरूपानंद मंडळाचे कायम विश्वस्त आदरणीय श्रीयुत जयंतरावजी देसाई हे देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. सर्व मान्यवरांसह मी सर्व साधक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमोचते नमस्तस्ते वैष्णवे प्रभ वैष्णवे. विष्णू सहस्र नामामध्ये म्हटलंय, ज्या भगवंताच्या केवळ स्मरणाने जन्म मृत्यूच्या संसार बंधनातून मुक्तता होते अशा भगवान विष्णूंना माझा नमस्कार असो. मला वाटतं या जन्मशताब्दीच्या निमित्ताने स्वामीजींच्या स्मरणात जितके क्षण गेले, जितके तास गेले, जितके दिवस गेले, त्याने निश्चितच आपण परमात्म्याच्या एक पाऊल समीप गेलो. वर्षभर चालणाऱ्या या कार्यक्रमांमुळे स्वामीजींच्या चिंतनात, कथनात आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या प्रबोधनात आपण रंगून गेलो होतो. त्यामुळे थोड्या काळाकरता का होईना या संसार बंधनातून आपण नक्कीच मुक्त झालो असणार. केवळ आपल्यासारख्या असंख्य भक्तांच्या उद्धारासाठी या महात्म्यानं 1 ऑक्टोबर 1917 साली या अवनी तलावर जन्म घेतला. या पवित्र घटनेला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षभर आपण स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू अभ्यासले. त्यांच्या चरित्राचं पुन्हा पुन्हा अवलोकन केलं. पुन्हा पुन्हा आपल्या हृदयस्थ असलेल्या स्वामीजींचं दर्शन घेतलं. स्वामी मकरंदनाथ सांगतात त्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या हृदयाच्या अगदी आतल्या कप्प्यात आतल्या कुपीत बंद करून ठेवलेल्या आठवणींना उजाळा दिला. त्या आठवणींचा खजाना सर्वांना वाटून पुनःप्रत्ययाचा आनंद घेतला. मागे एकदा सुनील काका जसं म्हणाले तसं, या वर्षभरात ज्या साधकांनी आपल्या वाणीनं स्वामीजींचं गुणवर्णन केलं त्यांची वाणी पवित्र झाली, आणि ज्या साधकांनी त्या गुणवर्णनाचं श्रवण केलं त्यांचे कान पवित्र झाले. खरंच स्वामी माधवनाथांसारख्या महापुरुषांचं दर्शन आपल्याला घडलं हे आपलं महत्भाग्य. खरं तर सोहम साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट असलेले स्वामीजी परंतु आपल्यासाठी आपल्यातील प्रत्येकासाठी ते माय माऊली होऊन राहिले. नुकत्या जन्मलेल्या तान्ह्या बाळाला जसं सुरुवातीला फक्त आईचा स्पर्श समजतो, मग हळूहळू आईचं प्रेम, वात्सल्य, करुणा आणि मग त्याही पुढे जाऊन आई जे जे शिकवते ते समजू लागतं. तसं आपल्यापैकी प्रत्येकाला प्रथम दर्शनी जाणवलं ते स्वामीजींचं निरपेक्ष निर्व्याज प्रेम. खरोखरच स्वामीजी म्हणजे अहेतुक प्रेमाचा अखंड वाहणारा प्रवाह होते. त्यांच्या लीलाचरित्राच्या शेवटी शेवटी त्यांची ही करुणा आणि प्रेम अधिकाधिक घनीभूत होत गेलं. एका साधिकेनं एकदा त्यांना विचारलं, स्वामीजी साऱ्या जगावर तुम्ही कसं काय बरं प्रेम करू शकता? यावर स्वामीजी म्हणाले, स्वामीजींचा हा प्रेमावतार आहे. तुम्हा सर्वांवर मी जे प्रेम करतो ते तुम्ही एक आणि मी एक अशा द्वैत भावाने नाही, तर माझ्यासाठी तुम्ही आणि मी एकरूपच आहोत. मी तुम्हावर अखंड प्रेम करत राहणार, मग मी या देहामध्ये असेन किंवा नसेन तरी तुम्हाला ते नित्य जाणवत राहील. खरंच अखंड आत्मानंदात निमग्न असणारे स्वामीजी देहीच विदेही अवस्था नित्य अनुभवत होते. आपल्या या स्थितीचं वर्णन ते एका अभंगामध्ये करतात, आम्हा नाही मृत्यू आम्हा नाही जन्म, वाऊ गाची श्रम कासयासी, प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव, रूप आणि नाव लेवोनिया, माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे, भक्तांची आकाजे जन्मा आलो. गेले वर्षभर आपण खूप उत्कटतेने या महोत्सवात सहभागी झालो, स्वामीजींच्या प्रेमगंगेत सुस्नात होऊन गेलो. पूजनीय स्वामी मकरंदनाथांसमवेत सद्गुरु विरहाची मधुर व्यथा अनुभवली. सहजच मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की किती सुंदर आणि भावपूर्ण पद्धतीने आपण हे वर्ष व्यतीत केलं. खरं तर वर्षभरातल्या या कार्यक्रमाचं वर्णन करणं हे माझ्यासाठी अशक्यच आहे, पण आपल्यापैकी प्रत्येकाला नक्कीच असं वाटत असेल की पुन्हा एकदा जन्मशताब्दी साजरी करायला मिळाली तर काय बहार होईल. आपला हा भाव लक्षात घेऊन मंडळानं आपल्यासाठी वर्षभरातल्या कार्यक्रमाची थोडक्यात आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत तयार केली आहे. आपण सर्वजण आता त्याचा आनंद घेऊयात.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. अत्यंत प्राचीन आणि पवित्रतम अशा नाथ संप्रदायाचा विस्तार भारतवर्षाच्या कानाकोपऱ्यात झाला आहे. भगवान आदिनाथांपासून संक्रमित झालेल्या नाथ परंपरेतील प्रारंभीचे अध्वर्यु मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांच्यापासून असंख्य शाखोपशाखांचा उगम होत गेला. गहिनीनाथांपासून एका अद्भुत दैवी परंपरेचा जन्म झाला. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव या युग प्रवर्तक गुरु शिष्यांनी हा संप्रदाय बोधाच्या परमोच्च पातळीवर नेला.
ज्ञानदेवांच्या पश्चात त्यांच्याच प्रेरणेने पुन्हा अनेक शाखांचा विस्तार झाला. त्यातीलच एक शाखा देवनाथ महाराजांपासून पावसच्या स्वामी स्वरूपानंदांपर्यंत अखंडितपणे चालत आली. चुडामणी महाराज, गुंडा महाराज देगलूरकर, रामचंद्र महाराज बुटी, महादेवनाथ महाराज चिंचणीकर, रामचंद्र महाराज तिकोटेकर आणि विश्वनाथ महाराज श्रीखंडे यांच्या पश्चात पुणे स्थित गणेशनाथ उर्फ बाबा महाराज वैद्य यांनी पुढे स्वामी स्वरूपानंदांकडे संप्रदायाची धुरा सोपवली. निखळ आत्मज्ञान आणि अव्यभिचारी भक्ती यांना वाहिलेला हा संप्रदाय स्वामी स्वरूपानंदांनी जवळपास 42 वर्ष शुद्धतेने जतन केला आणि त्याचं संवर्धन केलं.
सन 1973 मध्ये स्वामी स्वरूपानंदांनी पवित्र नाथ संप्रदायातील उत्तराधिकारी म्हणून पुण्यातील ज्ञानेश्वरी आणि दासबोधाचे साक्षेपी प्रवचनकार पूजनीय बाळासाहेब वाकडे यांची नियुक्ती केली. पूजनीय बाळासाहेब वाकडे हे स्वामी माधवनाथ या सद्गुरु सूचित सांप्रदायिक नावाने 1975 सालापासून कार्यरत झाले. सोहम ध्यान साधना आणि त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या निश्चयात्मक आत्मदर्शनाचा ध्यास हा या संप्रदायाचा गाभा सर्व अध्वर्यूंनी अत्यंत जीवाभावानं जतन केला. ज्ञानेश्वर महाराजांनंतरचे सर्व सद्गुरू ज्ञानेश्वरीचे अंतरंग उपासक होते.
परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी 1974 साली स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवल्यापासून ते 1996 सालापर्यंत नाथ संप्रदायाची धुरा समर्थपणे पेलली. त्यांच्या पश्चात पूजनीय स्वामी माधवानंद आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून कार्य करीत आहेत.
1 ऑक्टोबर 2016 ते आजपर्यंत म्हणजे 1 ऑक्टोबर 2017 पर्यंत परमहंस स्वामी माधवनाथ यांचा जन्मशताब्दी महोत्सव त्यांच्या सर्व भक्तांनी पुण्यातील केंद्रांमध्ये तसेच परगावी आणि परदेशात सुद्धा साजरा केला. एक वर्षभर सारे साधक स्वामी मकरंदनाथांसमवेत माधव स्मरणामध्ये रंगून गेले होते. संपूर्ण वर्षात लहान मोठे मिळून सुमारे 60 कार्यक्रम मंडळातर्फे सादर करण्यात आले. त्यातील काही ठळक प्रसंगांचा धावता आढावा घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
दिनांक 2 ऑक्टोबर 2016 रविवार या दिवशी गणेश कला क्रीडा मंच या सभागृहामध्ये स्वामी माधवनाथ जन्मशताब्दी महोत्सवाचं भव्य उद्घाटन झालं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सद्भक्त हेमंत पाटील यांनी केलं. त्यानिमित्तानं पावसच्या स्वरूपानंद सेवा मंडळाचे कायम विश्वस्त स्वामी भक्त जयंतराव देसाई यांच्या शुभ हस्ते स्वामी माधवनाथांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पूजनीय स्वामी माधवानंदांनी स्वामी माधवनाथ वाङ्मय दर्शन खंड 1 या ग्रंथाचं प्रकाशन केलं. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्री विजयराव कुवळेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
जन्मशताब्दीतील त्यानंतरचा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे पूजनीय मातोश्री सरलाताई यांचा जन्मदिवस. रविवार दिनांक 1 जानेवारी 2017 हा पूजनीय मातोश्रींच्या 100व्या जयंतीचा उत्सव. सद्भक्त जयुताई पोक आणि सद्भक्त राधिकाताई बेल्हाळ या दोघींनी पूजनीय सरला मातोश्रींविषयींचे त्यांचे उत्कट भाव व्यक्त केले. तर पूजनीय सौभाग्यवती मधुराताईंनी गुरुपत्नी या नात्यानं मातोश्रींच्या त्यागमय जीवनाच्या अंतरंगीचे भाव उलगडून दाखवले.
सरलाताई कोणतेही पारमार्थिक कार्य करीत नव्हत्या, पण स्वामीजी करत असलेल्या परमार्थाचा सरलाताई कडा मात्र लागते होत्या.
पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी पूजनीय मातोश्रींची स्वामी कार्यातील थोरवी काय होती आणि साधकांसाठी त्या कशा नित्य वंदनीय आहेत हे विशद करून सांगितलं.
रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2017 या दिवशी श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 60वा आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा 40वा वर्धापन दिन उत्सव संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. त्याचं स्थळ होतं बालगंधर्व रंग मंदिर आणि सूत्र संचालनाचं काम होतं सद्भक्त नवीन सिंग यांच्याकडे.
1958 साली ज्ञानेश्वरीच्या वाघ यज्ञाचा प्रारंभ झाला होता त्याचा हा वर्धापन दिन. स्वामी माधवनाथांची जीवनदृष्टी, त्यांचं निष्काम प्रेम, त्यांची युवकांमध्ये प्रबोधनाची हातोटी याचं दर्शन या ज्ञान यज्ञाच्या वर्धापन दिनातून झालं. सद्भक्त भारती सरदेसाई, सौभाग्यवती तृप्ती पुरोहित आणि सद्भक्त गिरीश फाटक यांनी आपल्या मनोगतातून स्वामी माधवनाथांच्या कार्यदृष्टीचं भावपूर्ण कथन केलं. स्वामी मकरंदनाथांनी रचलेल्या मधुर काव्याचं गायन सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी हिनं केलं. आशीर्वचनात स्वामी मकरंदनाथांनी आपल्या सद्गुरूंच्या सातत्यपूर्ण कार्याबद्दलचं आपलं हृदगत प्रकट केलं.
आणि प्रबोधन करत असताना
रविवारी सायंकाळी एक आगळा वेगळा ऑडिओ सीडी प्रकाशनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. महाराष्ट्रातील आघाडीचे संगीतकार प्राध्यापक आशिष मुजुमदार यांनी स्वरबद्ध केलेल्या स्वामी माधवनाथांच्या 11 अभंगांची सीडी प्रकाशित करण्यात आली. अनेक ख्यातनाम गायकांच्या आवाजातील स्वामीजींचे अभंग ही गणेश कला क्रीडा मंचाच्या प्रेक्षागृहात जमलेल्या हजारो श्रोत्यांना अक्षरशः मेजवानी ठरली. या कार्यक्रमाचे सूत्रधार होते सद्भक्त मिलिंद लिमये आणि स्वतः प्राध्यापक आशिष मुजुमदार.
ही सीडी का करायची वाटली याचं खरं तर अगदी सोपं उत्तर द्यायचं असलं तर गुरूंची प्रेरणा आणि त्यांची आज्ञा.
रघुनंदन पणशीकर यांच्या लागला से छंद मला माधवाचा या अभंगानी श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. सौभाग्यवती अंजली मराठे यांनी सीडीचा शीर्षक अभंग गुरु भजनी रंगे मन सादर केला. यावेळी श्रीयुत राजेश दातार, सौभाग्यवती योगिता गोडबोले पाठक आणि श्रीयुत राजेंद्र कंदलगावकर या नावाजलेल्या गायकांनीही स्वामीजींचे गोड अभंग सादर केले. निरोपाचा अभंग सौभाग्यवती सायली पानसे शेली केली या म्हणत असताना स्वामी माधवनाथांच्या आठवणींनी अवघं सभागृह हेलावून गेलं.
जन्मशताब्दी महोत्सवातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे दिनांक 4 जून ते 11 जून 2017 दरम्यान झालेला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. ज्ञानेश्वरी हाच ज्यांचा श्वास बनून राहिला होता त्या स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी उत्सवाला ज्ञानेश्वरी पारायणाशिवाय परिपूर्णता कशी बरं लाभली असती. दृष्ट लागावी असा 8 दिवसांचा सकाळी पारायण आणि सायंकाळी विशेष कार्यक्रमांनी भरगच्च असा सोहळा गणेश कला क्रीडा मंचाच्या भव्य सभागृहात मोठ्या उत्साहानं पार पडला. रोज सकाळी 6:30 ते 9:30 या वेळात झालेल्या ज्ञानेश्वरी पारायणात 1000 अधिक साधक मोठ्या निष्ठेने सहभागी झाले होते. पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या समवेत ज्ञानेश्वरी आणि पारायणाच्या अखेरच्या दिवशी भगवत गीता पठण हा भाविकांसाठी एक अभूतपूर्व सोहळा झाला.
पारायण काळातील सायंकाळच्या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचं सूत्र संचालन सद्भक्त सौभाग्यवती वृषाली सहस्रबुद्धे यांनी केलं. या कार्यक्रमात स्वामी माधवनाथांचे चिरंजीव आदरणीय बापूसाहेब वाकडे, समर्थ भक्त पूजनीय सुनीलजी चिंचोलकर आणि मंडळाचे सुहृद तसेच सव्यसाची पत्रकार श्रीयुत विजयराव कोवळेकर हे स्वामी मकरंदनाथांसह व्यासपीठावर उपस्थित होते.
विलक्षण सातत्य जीवनामध्ये
रोज सायंकाळी होणाऱ्या विशेष कार्यक्रमातून स्वामी माधवनाथांच्या अथांग आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सखोल मागोवा घेण्याचा प्रयत्न साधकांनी केला. स्वामीजी आणि सरला मातोश्री यांच्या परमार्थमय प्रपंचाचं आकर्षण सर्वांनाच होतं. त्यामागील त्यांची भूमिका काय, त्यांचं तत्वज्ञान काय यावर डॉक्टर सीमा खिवसरा, सद्भक्त सुधीर पाटकर, सौभाग्यवती चित्रा आठे आणि सद्भक्त डॉक्टर सुनील तावरे यांनी प्रकाश टाकला.
स्वामी माधवनाथांनी ज्या पद्धतीनं शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार केला तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. स्वामीजींची समरसता, समता आणि सहिष्णुता यांच्या बळावर समाजातील सर्व स्तरातून साधक परमार्थाकडे आकृष्ट झाले. त्याचं खरं गमक शोधण्याचा प्रयत्न स्वामीजींची कार्यदृष्टी या कार्यक्रमात झाला. सद्भक्त गजानन कुलकर्णी यांनी मंडळाच्या कार्याशी एकरूप झालेल्या तीन साधकांची हृदयंगम अशी मुलाखत घेतली. सद्भक्त श्रीकांतजी पोफळे, प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ आणि हरिभक्त परायण किसनराव रांजणे या तिघांशी साधलेल्या संवादातून श्रोत्यांना स्वामीजींच्या कार्यदृष्टीची अंतरंग ओळख पटली.
स्वामी माधवनाथ आणि त्यांचे सद्गुरू परमहंस स्वामी स्वरूपानंद यांच्यामध्ये एक तरलतम गुरु शिष्याचं नातं जुळलेलं होतं. त्या नात्यातील अनेक नाजूक पदर उलगडून दाखवणारा कार्यक्रम एका सायंकाळी सादर करण्यात आला. सद्भक्त सौभाग्यवती माधुरी चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. सद्भक्त डॉक्टर गौतम सांदेकर आणि सद्भक्त पंकज करवंदे यांनी स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांच्या प्रथम भेटीपासून ते अखेरपर्यंतचा इतिहास अतिशय मार्मिकतेने सादर केला. स्वामी मकरंदनाथांनी स्वरूपानंद आणि माधवनाथ या गुरु शिष्य द्वयादरम्यान असलेल्या परम अद्वैताचा प्रत्यय श्रोत्यांना प्राप्त करून दिला.
स्वरूपानंदांचं जर आजारपण आलं नसतं तर जे जीवन स्वरूपानंदांनी जगून दाखवलं असतं ते जीवन स्वामी माधवनाथांनी जगून दाखवलं आणि स्वरूपानंदांना स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी हीच गोष्ट दिसली, हीच आरोप दिसली.
स्वामी माधवनाथांनी रचलेल्या अभंगांचं भावपूर्ण गायन केंद्रात येणाऱ्या साधकांनी एका संध्याकाळी सादर केलं. सद्भक्त परीक्षित गोडबोले आणि सौभाग्यवती मंजिरी सुदामे यांनी निवेदन केलेल्या या कार्यक्रमात सौभाग्यवती अमृता कुलकर्णी, गौरी सरदेसाई, सद्भक्त अभिजित हळवे, हर्षवर्धन जोशी, निवेदिता चांदेकर, आदित्य जोशी, मेधा गंधे आणि तेजस जोशी या साधकांनी अभंग सेवा सादर केली.
युवा पिढी स्वामी माधवनाथांसाठी जीव की प्राण होती आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक तेजस्वी युवा साधक साधिका स्वामीजींच्या अवतीभवती जमा झाले. युवकांमधूनच चिरस्थायी कार्य उभं राहू शकतं यावर स्वामीजींची दृढ श्रद्धा होती आणि तोच वारसा आजही स्वामी मकरंदनाथ चालवत आहेत. स्वामी माधवनाथांच्या प्रेमरज्जू त्या काळी गुंफल्या गेलेल्या युवकांनी आपली भावपुष्प स्वामी माधवनाथ आणि युवक या कार्यक्रमाद्वारे स्वामी चरणी अर्पण केली. डॉक्टर मृदुला पाटील, सद्भक्त विनय क्षीरसागर, शशांक पुरंदरे आणि डॉक्टर प्रिया धर्माधिकारी या साधकांच्या मनोगतातून युवकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या स्वामी माधवनाथांचं वेगळंच दर्शन साधक श्रोत्यांना झालं. स्वामी मकरंदनाथांनी आपल्या आशीर्वचना, स्वामी माधवनाथांनी युवकांमधील कार्याची खोली कशी वाढवली याचं अचूक मार्गदर्शन केलं.
आपली
ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरी यांना स्वामी माधवनाथांच्या भावविश्वात आणि एकंदरीत सर्वच कार्यात अत्यंत अढळ असं स्थान होतं. एका संध्याकाळी स्वामी माधवनाथ, ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी अशा गोड विषयावरील परिसंवाद रंगला. डॉक्टर अर्चना महाजन यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. सद्भक्त सौभाग्यवती मोनिका निरगुडे, सद्भक्त अनिरुद्ध गोवंडे आणि मंदार वझे यांनी स्वामीजींचं ज्ञानेश्वरी निरूपण आणि ज्ञानदेव शरणागती याचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला.
पारायण सोहळ्याच्या सांगतेच्या सायंकाळी स्वामी माधवनाथांच्या कार्याची पायाभरणी आणि उभारणी, तसंच स्वामी माधवनाथांच्या पश्चात स्वामी मकरंदनाथांच्या नेतृत्वाखाली झालेली कार्याची समृद्धी या हृदयस्पर्शी इतिहासाचा मागोवा घेण्यात आला. सद्भक्त क्षमा धुमाळ यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. सद्भक्त सुधीर रामदासी आणि मिलिंद लिमये यांनी स्वामी माधवनाथांपासून प्रवर्तित झालेल्या कार्याची ध्वजा स्वामी मकरंदनाथांनी कशी उंच गगनात पोचवली यावर आपलं मनोगत व्यक्त केलं. पूजनीय स्वामी मकरंदनाथांना आपल्या सद्गुरूंच्या कार्याची उंची आणि व्याप्ती याचं कथन करत असताना भाव अक्षरशः अनावर झाले. पारायण सोहळा हा पदोपदी स्वामी माधवनाथांची आठवण देत होता. स्वामी मकरंदनाथांच्या दृष्टीनं आपल्या सद्गुरूंच्या ऋणातून अंशतः उतराई होण्याचं समाधान देणारा असा हा उपक्रम ठरला.
जन्मशताब्दी महोत्सवातील पारायण सोहळा हा अत्यंत अविस्मरणीय उत्सव ठरला. तर त्यानंतर काहीच दिवसात म्हणजे 9 जुलै 2017 रोजी झालेला स्वामी माधवनाथ पुण्यस्मरण सोहळा चिरस्मरणीय ठरला. स्वामी माधवनाथांच्या सर्वच शिष्यांसाठी गुरुपौर्णिमेची ही तिथी सद्गुरु प्रेमाबरोबरच सद्गुरु विरहाची व्यथा पुन्हा एकदा जिवंत करणारी असते. जन्मशताब्दी मधील हा दिवस साधकांसाठी हे प्रेमस्वरूप गुरुवर या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन घेऊन आला. स्वामी मकरंदनाथांच्या सद्गुरु प्रेमाचं शाश्वत प्रतीक म्हणता येईल असा सुमारे 700 पृष्ठांच्या स्वामी माधवनाथांच्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा अण्णाभाऊ साठे सभागृह या अद्ययावत वास्तूमध्ये आयोजित करण्यात आला होता. सद्भक्त सौभाग्यवती अपर्णा करवंदे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.
स्वामी कार्यात 40 वर्षांहून अधिक काळ एकरूप होऊन राहिलेले सेवापरायण सद्भक्त राजीवजी तथा नाना भवाळकर यांच्या शुभ हस्ते हा ग्रंथ प्रकाशित झाला. ग्रंथलेखनात सहभागी असलेले साधक डॉक्टर मृदुला पाटील आणि श्रीयुत मिलिंद लिमये यांनी आपलं या ग्रंथाविषयीचं मनोगत व्यक्त केलं. मंडळातर्फे स्वामी माधवनाथांच्या चिन्मय पादुकांचं पूजन बारामतीचे सद्भक्त श्रीयुत शिरीष पावले आणि सौभाग्यवती वंदना पावले यांनी स्वामी मकरंदनाथ आणि सौभाग्यवती मधुराताई यांच्यासह केलं. या भावपूर्ण पूजनाच्या वेळी ज्ञानेश्वरीतील ओव्यांचं सुश्राव्य गायन सौभाग्यवती योगिता गोडबोले पाठक यांनी केलं.
दिनांक 16 जुलै 2017 रोजी अण्णाभाऊ साठे सभागृहातच स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांचा गुरुपूजन सोहळा मंडळातर्फे संपन्न झाला. सद्भक्त सौभाग्यवती मनीषा पाटक यांनी या उत्सवाचं सूत्रसंचालन केलं तर सद्भक्त विनायक क्षीरसागर यांनी सर्व साधकांतर्फे प्रातिनिधिक असं गुरुस्तवन केलं. आशीर्वाद देताना स्वामी मकरंदनाथांना राहून राहून स्वामी माधवनाथांचं स्मरण होत होतं.
की नियमित चाललेलं कार्य हीच माझी समाधी, माझी कोणतीही समाधी बांधायची नाही, बांधू नका.
परम प्रिय आणि परम आराध्य स्वामी माधवनाथांची जन्मशताब्दी हा समग्र साधक विश्वासाठी एक संस्मरणीय महोत्सव ठरला. स्वामीजींचं प्रेम, त्यांचा बोध आणि त्यांची साधन निष्ठा यांचा आपल्या अंतःकरणावर उमटलेला ठसा आयुष्यभर आपण धारण करूया, तेच त्यांचं चिरंतन स्मारक ठरेल.